चालू होते म्हणून मी तुमच्यासोबत ते शेअर करतो. तर श्रीमद भागवताचे आपण किती श्लोक सांगतो नेहमी? 18,000 श्लोक आहेत. परंतु जर मोजणी केली तर त्याचे 14,095 श्लोक येतात, जर श्लोक मोजले तर. असं का? तर बघा, तरी ते 18,000 कसे आहेत तर सांगतात की संस्कृत नियमानुसार 32 सिलेबल, म्हणजे सिलेबल म्हणजे शब्द, 32 सिलेबल एकत्र केले तर त्यास एक श्लोक म्हणतात. तर असे अनेक श्लोक 64 पेक्षा जास्त सिलेबलचे म्हणजे शब्दांचे भागवत मध्ये आहेत. आणि अनेक सिलेबल एकत्र करून जर त्यास 32 ने गुणाकार केला तर बरोबर 18,000 श्लोक संख्या येते. वेदव्यासाने या भागवत मध्ये 6 श्लोक गायले, शुकदेव गोस्वामींनी 5,000 श्लोक गायलेत, भगवान श्रीकृष्णांचे 1,100 श्लोक, सुत गोस्वामीचा हा पहिला स्कंद, सर्व वेद तेच सांगतात व इतर सर्व स्पीकर 400 स्पीकर भागवत मध्ये आहेत. उदाहरणार्थ अक्रूर, विदुर, धृतराष्ट्र, बरेच असे काही स्पीकर आहेत. वेदव्यासांनी सुत गोस्वामींची बोललेली भागवतमचीच रचना केली, जे व्यासदेवाने जी रचना केली भागवतची, ती जे सुत गोस्वामी बोलले तीच भागवत त्यांनी लिहिलेलं आहे. कारण बलरामजींनी सुत गोस्वामींना आशीर्वाद दिला होता की तुमची पूर्ण इंद्रिय, परफेक्ट सेन्सेस, त्यांना आशीर्वाद दिलता की तुमची इंद्रिय पूर्ण असतील म्हणून. म्हणून कृष्ण विष्णू तत्व सर्व अवतारामध्ये ज्यावेळेस येतात तर ते कुठेही चूक करत नाहीत. का? कारण त्यांची इंद्रिय भगवंतांचे जे स्वयं ज्याचे अवतार आहेत, स्वांश अवतार, त्यांची इंद्रिय ही नेहमीच पूर्ण असतात. म्हणून शास्त्र कोण सांगू शकतो ज्याची इंद्रिय पूर्ण? म्हणून व्यासदेव यांनी प्रत्येक ठिकाणी सुत गोस्वामींनी सांगितलेले वर्णन तेच बलराम नित्यानंद म्हणून व व्यासदेव हे वृंदावनदास ठाकर म्हणून त्यांनी चैतन्य भागवताची रचना. तर असं हे सुंदर भागवत बद्दल आहे. 18,000 श्लोकाचं आपल्याला कन्फ्युजन असतं तर ते इथं क्लिअर केले. 9वा स्कंद परीक्षित महाराजांची तीव्र इच्छा आहे की आणखीन ते राजांबद्दल जाणून घेण्याची त्यांची इच्छा आहे. पूर्वीचे राजे होते पण तसे जाणून घेण्यायोग्य. आजकालचे राजांबद्दल कोणी इच्छा करेल का जाणून घ्यायची? गीता गायत्री लोपली भरले चमत्कार मंत्री, नाही का? तुकाराम महाराज सांगतात. तर आजकाल कोणी इच्छा नाही करणार राजांबद्दल जाणून घ्यायची. जाणून घेतलं तरी त्याची दुर्गती होईल. परीक्षित महाराज अशा राजांचं जाणून घेतात जे जाणून घेतल्यावर सद्गती होणार आहे. म्हणून बघितलं, मागच्या 8व्या स्कंदाचा सार मी थोडक्यात सांगतो तुम्हाला की 8व्या स्कंदामध्ये आपण काय काय पाहिलं अगदी शॉर्ट संक्षिप्तपणे, आणि 9व्या स्कंदामध्ये काय पाहणार आहे हे दोन्ही मी संक्षिप्तमध्ये सांगतो. तर 8व्या स्कंदामध्ये पाहिलं आपण की भगवंत गजेंद्रला वाचवतात. कशाप्रकारे? हा गजेंद्र पूर्वजन्माचा इंद्रदुम्न राजा होता. त्यानंतर 6व्या मन्वंतराचे वर्णन करताना शुकदेव गोस्वामी समुद्र मंथनाविषयी सांगतात. लगेच परीक्षित महाराज म्हणतात मला सविस्तरपणे ऐकायचंय. समुद्र मंथनाची लीला सांगतात, डिटेल आहे ते. मग त्यानंतर मन्वंतराच्या घटकांचं वर्णन करतात. मन्वंतर म्हणलं की त्यामध्ये 6 घटक येतात. कोणते 6 घटक? एक म्हणजे मन्वंतर, मनुपुत्र, स्वतः हे इंद्र, देवता, सप्तर्षी आणि कुठला एक राहिला, स्वतः मनु. तर अशा प्रकारचे मन्वंतर अवतार, मनु, मनुपुत्र, सप्तर्षी, देवता आणि इंद्र, अशा प्रकारे हे 6 घटक मन्वंतर अवतारामध्ये असतात. आणि जेव्हा मन्वंतर अवतार निघून जातो तेव्हा हे सगळे चेंज होतात. म्हणून आत्ताचा इंद्र कोण आहे? पुरंदर. भविष्यात येणारा इंद्र कोणता आहे? बली महाराज. पुढे ते वर्णन करतात, वामन लिहिलेचं की भगवंतांनी तीन पावलं भिक्षा मागितली आणि त्यांनी सर्व काही हरण केलं वामन देवांनी बळी महाराजांकडनं. अशा प्रकारे ती पूर्ण कथा आपण पाहिली आहे, ती काय मी आता जास्त जात नाही त्यामध्ये. नंतर आठव्या स्कंदाच्या अंतिम मध्ये आपण कथा पाहिली की कशा प्रकारे सहाव्या मन्वंतरातील जलप्रलयात मत्स्यदेव नौका पाठवून सत्यव्रताला वाचवतात आणि सत्यव्रत प्रार्थना करतात. हेच सत्यव्रत जे श्राद्धदेव म्हणजेच वैवस्वत मनू बनतात, जे सध्याचे मनू आहेत. आणि असं सांगितलं की कलियुगामध्ये शासन काळ करत असताना ते कधी कलियुगामध्ये मनू इथे येत नाहीत, ते कुठं असतात? हिमालय. हा हिमालय नाही, तो दिव्य हिमालय. आपल्याला माहिती, पावणेश्वर पूर्णे घेतलेलं, त्यामुळे आपल्याला आयडिया आहे तो हिमालय कसा आहे. तर ते तिकडं तपस्या करतात, ते ह्या कलियुगामध्ये येत नाहीत. कारण त्यांना माहिती आहे कलियुगाची किती सुंदर हे कलियुग असतं. तर हे झालं आठव्या स्कंदाचा सारांश. नवव्या स्कंदामध्ये काय काय येणार आहे, तर त्याच पुढं राजांचं ते मला म्हणतात की वर्णन करून सांगा की विवस्वन म्हणून यांच्याविषयी ऐकल्याने आता त्यांच्या वंशाविषयी मला पूर्ण ऐकायचंय, त्याविषयी सांगा. मग त्यांच्या वंशामध्ये बघा, सूर्यवंश आणि चंद्रवंश असे दोन वंश येतात. सूर्यवंशामध्ये कोण येतं? भविष्यात मोठे साक्षात प्रभू रामचंद्र. आणि इकडे चंद्रवंशामध्ये भगवान श्रीकृष्ण. तर हे पुढं त्यांचं वर्णन आहे. तर ह्या नवव्या स्कंदामध्ये प्रामुख्याने कथा येते सौबरी मंदाता, जे सौबरी मुनी असतात की जे त्यांचं पतन होतं, मंदाताच्या मुलींशी विवाह करतात, नंतर पश्चाताप करतात. पुन्हा मग हरिश्चंद्र राजाची थोडी कथा आहे. सगर कसा तो घोडा शोधण्यासाठी कपिलांच्या प्रती अपराध करतो, समुद्रा तिथं जाऊन समुद्राच्या खाली जाऊन तिथं अपराध करतो. मग गंगा खाली आणण्यासाठी अंशुमान दिलीप यांनी भरपूर प्रयत्न केले, मग शेवटी यश प्राप्त झालं ते भगीरथाला की त्यांनी गंगेला खाली आणलं. खटवांग राजाचं वर्णन येतं. अशा प्रकारे पुन्हा नंतर कथाचं जमदाग्नी आणि परशुरामांची कथा येते की कशा प्रकारे परशुराम हे क्षत्रियांचा नायनाट करतात, संहार करतात, आपल्या आईचा वध करतात पित्याच्या सांगण्यावरनं, भावाचा पण वध करतात. पुन्हा ते म्हणतात माग वर काय पाहिजे, तू माझ्या आज्ञापालन केलं, ते म्हणतात परत जिवंत करा माझ्या आईला आणि भावाला. तर अशी सुंदर कथा परशुरामांची ह्या याच्यामध्ये येते. मग पुन्हा ययातीचा देवयानीशी विवाह शर्मिष्ठा तो प्रसंग, रंतीदेवीची कथा आणि मग भगवान श्रीकृष्णांचं थोडक्यात वर्णन करतात 23 आणि 24 अध्यायामध्ये ह्या स्कंदामध्ये. लगेच परीक्षित महाराज 10व्या स्कंदामध्ये म्हणतात आता मला सविस्तरपणे भगवान श्रीकृष्णांच्या लीला ऐकायच्या. शेवटी गोड खातो ना आपण भोजनाच्या अंती, तर आता गोड कृष्णकथा शेवट जवळ येतोय त्यांचा, तर गोड कृष्णकथा मधुर त्यांना ऐकायच्या म्हणून ते प्रोत्साह करतात. तर अशा प्रकारे हा 8वा 9वा स्कंद आहे आणि 10वा स्कंद होईल भविष्यात चालू. आम्ही ज्यावेळेस आश्रममध्ये आलो होतो, जॉईन केलं होतं, त्यावेळेस 4था स्कंद चालला होता, ध्रुव महाराजांची कथा आणखीन आहे वैष्णवांच्या कृपेने टिकून. तर 8वा स्कंद 9वा स्कंद चालू झालाय. तर आणि सर्व वैष्णवांची आशीष कृपा राहिली तर पूर्ण आयुष्यभर मरेपर्यंत ह्या व्रताचं पालन करू अशी सर्व वैष्णवांच्या क्षणी प्रार्थना करतो. श्रीधर स्वामी सांगतात एका ठिकाणी, योने सहस्राणि बहुनि गत्वा दुःखेन लब्ध्वापि च मानुषत्वं सुखावहं येन भजन्ति विष्णु ते वै मनुष्यात्मनि शत्रुभूता. खूप सुंदर आहे, सांगतात योने सहस्राणी बहुनी गत्वा, नाना प्रकारच्या योनींमध्ये संघर्ष करत हा बद्ध जीवात्मा फिरत असतोय आणि मग त्याला काय होतं, दुःखेने लब्ध्वापीच मनुष्यत्व, मग त्याला मनुष्य देह प्राप्त होतो. मग मनुष्य देह प्राप्त केल्यानंतर सुखावहम येन भजंती विष्णू, जर त्यांनी भगवान विष्णूचं भजन नाही केलं तर काय म्हणतात, तेवे मनुष्य आत्मने शत्रुभूता, तो अखिल मानव जातीचा शत्रू, किंबहुना तो स्वतःचा देखील शत्रू आहे ते सांगतात. तर एवढं भयंकर आहे की जर भगवान विष्णूंची जर भक्ती नाही केली तर. ब्रह्माजी प्रियव्रताला सांगतात, प्रियव्रत राजा जेव्हा सांगतात की प्रियव्रता लग्न कर, गृहस्थ जीवन स्वीकार, त्यांची इच्छा नसते स्वीकार करायची, म्हणून ते आता कन्व्हिन्स करतात. त्या संदर्भात हा श्लोक आहे, सांगतात की भवाय नाशाय च कर्म करतो, शोकाय मोहाय सदा भयाय, सुखाय दुःखाय च देह योग, मय्यक्त दृष्टम जनतांग धत्ते. हे प्रियव्रत, भगवंतांची आज्ञा, आज्ञेनुसार हे जे बद्धजीवात्म्य आहेत ते जन्म मृत्यू कर्म शोक मोह बोह भविष्य, भविष्यातील संकट भय सुख दुःख आणि नाना प्रकारचे देह प्राप्त करतात. हे सर्व असे देह प्राप्त करत असताना फार विरळा असा एखादा जीव आहे की त्याला संग प्राप्त होतो कृष्ण भक्तांचा, की जसं वर्णन येतं भागवतमच्या 10व्या स्कंदामध्येच, भवापवर्गो भ्रमतो यदा भवे जनस्य तर्ह्यत अच्युत सत्समागम, सत्संगमो यर्हि तदैव सद्गतौ, परावरेशे त्वयि जायते मती. म्हणतात की हा जेव्हा भवाप वर्गो भ्रमतो, जेव्हा हा जीव, जीवाचा भव हे जे भौतिक अस्तित्व आहे, अपवर्ग समाप्त होत, केव्हा समाप्त होत, सत समागम सतसंगम, जेव्हा अच्युत सत समागम संगम, भगवान अच्युतांच्या भक्तांचा जेव्हा त्याला संग प्राप्त होतो तेव्हा हे भ्रमण त्याचं थांबतं, तिथं खंड होतो. आणि मग असा संग प्राप्त झाल्यावर अखिल जे परमपुरुष आहेत भगवंत, ज्यांचा प्रभाव सर्व ठिकाणी आहे, अशा स्वामींच्या प्रती त्याच्या हृदयामध्ये भक्ती उत्पन्न होते. म्हणून चैतन्य चरितामृत मध्ये सांगतात, चैतन्य महाप्रभू सनातन गोस्वामींना शिकवण देताना ते सांगतात की कृष्ण भक्ती जन्म मूल हय साधू संग, कृष्ण प्रेम जन्मे ते हो पुन्हा मुख्य अंग. भक्ती मिळण्याचं मुख्य कारण आहे भक्तांचा संग, आणि सुप्त कृष्ण प्रेम मिळाल्यानंतर देखील पुन्हा पुन्हा मुख्य अंग, पुन्हा देखील भक्तांचा संग गरजेचा आहे. मग पुढे सांगतात ते असत संग त्याग यही वैष्णवाचार, स्त्री संग त्यागी असाधू, कृष्ण भक्त कृष्ण भक्त आर. ते सांगतात की अभक्तांचा त्याग करायचा, स्त्रीशी जो आसक्त व्यक्ती आहे त्याचा संग नाही करायचा. पुढे सांगतात की जो कृष्णाचा भक्त नाहीये त्याचा देखील त्याग करायचा. मी हे का सांगतोय, जीवन लघु आहे, अर्ध जीवन तर आपलं झोपण्यामध्ये जातं, त्याच्यामधला अर्ध शारीरिक व्याधी खाणं पिणं याच्यामध्ये, राहिलं थोडंफार आयुष्य, किती भजन करणार त्यामध्ये. म्हणून एकदा लोमस ऋषी, हे खूप सुंदर आहे, मी सांगणार आहे कशा प्रकारे मनुष्य शासनकाल आहे, पुढं वर्णन येतं. हा की बघा, मनुष्याचा एक महिना असो, ध्यानपूर्वक ऐका, खूप इंटरेस्टिंग आहे. मनुष्याचा एक महिना जो आहे तो पितृगण जो आहे त्याचा एक दिवस आणि एक रात्र असतो. मनुष्याचं एक वर्ष म्हणजे देवतांचं एक दिवस आणि तेवढीच रात्र. 1000 चतुर्युग म्हणजे सत्य त्रेता द्वापर कली असं मिळून एक चतुर्युग होतं. जेव्हा याचं 1000 चतुर्युग होतं तेव्हा ब्रह्माजींचा एक दिवस. आणि ह्या एक कल्प, जनरली कल्प कल्प म्हणतो, कल्प म्हणजे किती, एक कल्प म्हणजे ब्रह्माजीचा एक दिवस, म्हणजे ब्रह्माजीचे 12 तास, त्याला एक कल्प म्हटले. आता ह्या ब्रह्माजीच्या एका दिवसामध्ये 14 मनू येतात. एका मनूचा कालावधी असतो 71 चतुर्युग आणि थोडा अधिक काळ असतो आणखीन, एक्झॅक्ट 71 चतुर्युग नाही तर थोडा आणखीन काळ, त्याला एक मन्वंतर म्हणतात. जेव्हा मन्वंतरचा काळ निघून जातो तेव्हा मनु इंद्रादी देवता सगळ्या पोस्ट चेंज होतात. मग 14 मनु जेव्हा निघून जातात तेव्हा ब्रह्माजींचा एक दिवस होतो. मग अशा प्रकारे जेव्हा 108 वर्ष होतात, 108 वर्ष झाल्यानंतर असं वर्णन येतं ब्रह्मवैवर्त पुराण ब्रह्मखंड मध्ये, जेव्हा ब्रह्माजींचे असे 108 वर्ष होतात तेव्हा भगवान श्री कृष्णांचा एक निमेष म्हणजे पापणी खालीवर एक निमेष तेवढा काल भगवान श्री कृष्णांचा. मग आता विचार करा, आपलं मनुष्य जीवन इटर्निटी शाश्वत कालाशी जर कॅल्क्युलेशन केलं तर काय अजिबात नाही, कुठंच नाही आहे आपण. आणि त्याच्यामध्ये हे अतिशय दुर्लभ आपल्याला कृष्ण भक्ती भेटली, एवढं सोपं नाही कृष्ण भक्ती भेटणं. बरं ती भेटले तर आपण करतो काय त्यासोबत? तर मॅक्झिमम अभिनिवेश जर शरीराचा असेल तर मग भजनाचा अभिनिवेश चढणं फार कठीण आहे. भजन करतोय पण आपल्याला समजत नाही की कित्येक वेळा एवढं भजन करतोय त्याच्यामध्ये एक काय म्हणतात ते रस काय येत नाही, त्यामध्ये तो उत्साह काय येत नाही. भजन करतोय कुठनं निघून चाललंय, इथं भजन करतोय थोड्या व्हॉट्सअपच्या इकडे तिकडे बघितलं जरा झालं गेलं भजन, सोळामाळा गेलं तिकडं, थोडा प्रजल्प केला इकडे तिकडे जे भागवत ऐकलं गेलं ते प्रजल्पमध्ये, लगेच हे इफेक्ट आहेत लगेच त्याचे, असं भजन निघून चाललंय. एकदम फोकस, जेव्हा फोकस असू आपण पूर्ण व्हायब्रंट तेव्हा मग भजन टिकल आपलं. जसं बघा या मंदिराच्या खिडक्या उघड्यात, खिडक्या उघड्या ठेवल्यामुळं डस्ट आतमध्ये येऊ शकते नाही का, सगळी घाण साठणार. तसं जर भजन जर परिपक्व करायचं असेल ना तर काय करावं लागेल, खिडक्या बंद कराव्या लागतील आपल्याला. कुठल्या खिडक्या? जे ज्ञानेंद्रिय आहेत, कारण विषय सगळे तिथनंच घुसतात. डोळे, कान, त्वचा ही सगळी ज्ञानेंद्रिय आहेत, असे विषय घुसतात. माळ घेतली की विषय चालू, पिक्चर चालू होतो, असं भयंकर विषय. म्हणून ह्या खिडक्यांना बंद करायला शिकलं पाहिजे. एवढा संयम यायला पाहिजे इंद्रियांवरती की भागवत आले की कान टॉय 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 लगेच पूर्ण फुल अँटिना, भागवत बंद झालं की कान पण बंद व्हायला पाहिजे, नजर फोकस इकडे तिकडे बघायचं, इकडे तिकडे बघितले की सबकॉन्शियस माइंड असे फोटो काढतो असे फोटो काढतो हे दणादण, आणि माळ हातात घेतली की मग पुन्हा आंतरी मन आणि बाह्य जग, दिवस रात्र आम युद्धाचा प्रसंग. हे ते युद्ध आहे, दुसरं कुठलं युद्ध नाहीये, फोटो काढतंय ते सबकॉन्शियसनेस माइंड. म्हणून जो अनंत काळ आहे, तुकाराम महाराज म्हणतात अनंत जन्मे जरी केल्या तपरासी तरीही न पवे म्हणे देह, ऐसे जे निधान लागलेसे हाती त्याची केली माती भाग्यहीना. अरे भाग्यहीना, एवढा जन्म भेटलाय दुर्लभ आणि तू माती केलीस त्याची. उत्तमाचे सार वेदांचे भांडार ज्याच्याने पवित्र तीर्थ होती. तुका म्हणे तुक्या बंधू अनेक उपमा, नाही या जो जन्मा द्यावे असे. अरे माझ्याकडे आणखीन मी कुठली उपमा देऊ, याच्यापेक्षा मोठी उपमा द्या मी नाही देऊ शकत. म्हणून जर भजन जर सिद्ध करायचं असेल ना तर ऐका काय सांगतात. सप्रेम करावे देवाचे कीर्तन, भय द्या सोडून शरीराचे, तरी मग जोडे विठ्ठल निधान, केलिया कीर्तन सिद्धी पावे. जोपर्यंत लय मोठं मोठं बोलतोय पण मी अडकलोय त्यात, एवढं मी काय बागी आलेलं नाहीये. आणि माहित नाही काय ख्याती इस्कॉन मध्ये आल्यानंतर माझा वैयक्तिक शरीराचा अभिनिवेश वाढतो, भजन कुठं राहतं बाजूला, असं का होत? एक माझा पर्सनल अनुभव सांगतो, पूर्वी इस्कॉन मध्ये यायच्या अगोदर मला हे दही ताक फेक एवढं अजिबात अट्रॅक्शन नव्हतं, पण माहित नाही इकडे इस्कॉन मध्ये आल्यानंतर आता दही एवढं आवडतं की म्हणजे पूर्वी मला वास देखील घेऊ वाटत नसायचा, म्हणजे अक्षरशः नको नको कधीच अट्रॅक्शन. इकडे आल्यानंतर तर माहित नाही हे का, मग कदाचित हे मायाचं प्रलोभन असू शकतं नाही का. तर म्हणून सप्रेम करावे देवाचे कीर्तन, भय द्या सोडून शरीराचे, शरीराचं भय नका ठेवू सोडून द्या. मग भजन सिद्ध पावत. आणि काय समस्या येते आपल्या भजनामध्ये, दोन समस्या मोठ्या, एक आहे दोष पाहणं, दुसरं आहे द्वेष करणं. ही असले खतरनाक अनर्थ आहेत ना, हे मुकुटमणी अनर्थांचा, दोष बघणं आणि द्वेष पाहणं, द्वेष करणं. भगवंत सगळे तुमचे षडविकारामध्ये सगळे स्वीकार करतील, पण द्वेष कधीच स्वीकार करत नाहीत. सगळे अनर्थ लावू शकतो सेवेत, द्वेष अजिबात लावू शकत नाही, भयंकर आहे. म्हणून बघा, असं म्हणतात ना, जसं स्वाद आणि विवाद, यदि स्वाद और विवाद ये दोनों छोड़ दोगे तो आपको फायदा है. क्या फायदा है? स्वाद छोड़ोगे तो सेहत को फायदा, विवाद छोड़ोगे तो संबंधों को फायदा. तसच जर द्वेष आणि दोष जर सोडला तर आपल्या ह्या साधना भक्तीला खूप फायदा आहे. उत्तम भक्तीमध्ये साधना भक्ती, भाव भक्ती, प्रेम भक्ती, तिन्ही भक्ती येतात. आणि या साधनामध्ये रागानोगा भक्ती आणि वैदी भक्ती येते. आपण कुठे येतो? आपण येतो वैदी साधना भक्तीमध्ये. पण एक विशेष गोष्ट काही मला आता काही दिवसांपासून लक्षात येते अध्ययनामध्ये, की ह्या सगळ्या भक्तींमध्ये आपल्याला एक फार मोठा आशेचा किरण आहे. काय येतो? ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्या सर्वांची श्रद्धा शुद्ध आहे, स्वभाव गडबड आहे, स्वभावचा हरिबोल आहे, पण स्वभाव श्रद्धा शुद्ध आहे आपली. म्हणून म्हणतात ना तो श्लोक आहे ना 2.40, नेहा ब्रिकमणाश असती, काय नाश होत नाही. भगवंत कशाचं प्रोटेक्ट करतात? भगवंत आपल्या श्रद्धेचं प्रोटेक्शन करतात, श्रद्धा ढासळू देत नाही. हा जर त्यांनी स्वभाव कितीही गडबड असू देत. एक खूप इंटरेस्टिंग काल आमच्या डिस्कशन मध्ये आलं ते सांगतो. भागव श्रीमद भगवद्गीताच्या 9व्या अध्यायाचा 30वा श्लोक आहे. बघा भगवंत किती मदत करायला तयार आहेत आपल्याला. ते म्हणतात की अपि चेतु सुदुराचार, हा श्लोक आहे. त्या श्लोकावर ना की जसं म्हणतात ना की अपि चेतु सुदुराचार भजन्ते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक अविविस्वतो हि स. चार प्रकारचे दुराचार आहेत. पहिला दुराचार सांगतात, पहिला दुराचार बघा हा फर्स्ट क्लास दुराचार, म्हणजे तसा फर्स्ट क्लास नाही, त्यातल्या त्यात चांगला दुराचार, की याच्या हृदयात विचार आहेत पण ॲक्शनमध्ये येत नाही. हृदयामध्ये खूप दुराचार आहे पण ॲक्शनमध्ये तो करत नाही, हा पहिला दुराचार. ठीक आहे, हा म्हणजे बरा आहे त्यातल्या त्यात. दुसरा दुराचार, येथे ॲक्शन पण ती सबकॉन्शियसनेसमध्ये असते. दुराचारचे ऍक्शन होते पण सबकॉन्शियसनेसमध्ये, म्हणजेच कुठं? स्वप्नामध्ये. आणि तिसरं सांगितलंय, तिसरा दुराचारी कोणता? अनकॉन्शियसली किंवा ॲक्सिडेंटल फॉलडाऊन होतं त्याचा, ॲक्सिडेंटल फॉलडाऊन. उदाहरण कोण? भरत महाराज. भगवंताची लीला ते पार्ट वेगळा, पण ॲक्सिडेंटल फॉलडाऊन झालंच एक अपरोक्षरित्या आपण जर बघितलं तर. चौथा आहे कॉन्शियसली फॉलडाऊन, म्हणजे त्याची श्रद्धा जागृत आहे, त्याला माहिती आहे हे जर मी केलं तर चुकीचं आहे. माहिती आहे त्याला तरी सुद्धा गडबड करतो, चूक करतो, फॉलडाऊन होतं. माहिती असून गडबड करतो, माहिती असून पतन होतं. असे चार प्रकारचे दुराचारी आहेत. माहिती असून पतन जरी झालं तरी तो परत भजनामध्ये लागला तर काय सांगितलंय? साधुरेवस मंतव्य, त्याला साधूच म्हणायचं. पण तुकाराम महाराज म्हणतात ना, ब्राह्मण जरी झाला भ्रष्ट तरी तो श्रेष्ठ तिही लोकी. ब्राह्मण भ्रष्ट जरी झाला ना तरी तिन्ही लोकांमध्ये तो श्रेष्ठ असतो. म्हणून एक आपल्याला स्टेप सांगितल्यात भगवंतांनी की बाळा तुला भक्ती जर करायची असेल तर ह्या स्टेजनी कर. 12व्या अध्यायामध्ये जसं आम्ही आपण आपल्या अभ्यासामध्ये झालं गीतेमध्ये, की चार प्रकारच्या भक्ती सांगितल्यात. कोणकोणत्या? स्मरणात्मिका, मननात्मिका, अभ्यासरूपी आणि कर्मरूपी. थोडं रिव्हिजन आपल्यासाठी. तर पहिलं तर अगदी केवल भक्तीचं वर्णन सांगतात. मी एक श्लोक नाही सांगत, अगदी वर्णन करत जातो कारण वेळ कमी. ये तू सर्वानी कर्माणी मयी संन्यासमत्वर, की सांगतात ज्ञान कर्म ध्यान सगळ्यांचा त्याग कर, केवळ माझ्या केवळ भक्तीमध्ये लाग, शुद्ध भक्तीमध्ये. असं केल्याने काय होणार? मृत्यू संसार मैया, मी स्वतः या मृत्यू सागरामध्ये तुझा मी उद्धार करणार. मग पुढे 8व्या श्लोकात सांगतात भगवंत, स्मरणात्मिका मय्येव मन आदस्म, तुझं मन माझ्यामध्ये लाव. बुद्धीपेक्षा मन श्रेष्ठ आहे भक्तांसाठी. मन माझ्यामध्ये लाव. त्याला स्मरणात मी का म्हटली भक्ती. बट ठीक आहे, मन नाही लावू शकत तर मग काय कर. मयी बुद्धी निवेशया, तुझी बुद्धी माझ्यामध्ये लाव. म्हणजे काय? शास्त्रांचा आश्रय घे, शास्त्रांचं अध्ययन कर बुद्धीद्वारे. असं केल्याने काय? निवसस्यशी मयेव अत ऊर्ध्वन संशय. असं केल्याने निया संशय तुम्हाला प्राप्त करशील. तू सदैव माझ्यात वास करशील. पुढे सांगतात 9व्या श्लोकामध्ये साधना भक्तीचं वर्णन की अत चित्तम समाधा तू न शक्नोसी मयी स्थिरम. आता इथं अभ्यास मेका भक्तीचं वर्णन करतात. अत चित्तम समाधा तुम न शक्नोसी मयी स्थिरम. अभ्यास योग्य ततो माम अप्तुम धनंजय. भगवंत इथं अभ्यास मिका अभ्यास रूपी भक्तीचं वर्णन करतात. तू काय कर? अभ्यास कर मनाद्वारे. कसा अभ्यास कर? हे जो सिन्सिअर साधक आहे त्याचं लक्षण आहे. कसा अभ्यास? उदाहरणार्थ जप करतोय. जप करत असताना मन एका क्षणाला जर गेलं लगेच तो खेचतो, गेलं लगेच खेचतो, येतो येतो ततो ततो, येतो येतो ततो ततो. हे त्याचा अभ्यास आहे. थोडंसं आपण बाहेर फिरताना इकडं तिकडं माइंड इकडं तिकडं फोकस झालं, विषयांकडे धावायला लगेच तो खेचतो तिथनं. अभ्यास सिन्सिअर साधक हा फार मोठा स्तर आहे, प्रगतीचं लक्षण आहे. पण भगवंत म्हणतात अरे अर्जुन तुला हे पण जर जमत नसेल तर हे बघ तुला सांगतो पुढची स्टेज कर्मरूपी भक्ती. त्याच्यामध्ये सांगतात अभ्यास अपिय समर्थोसी मत कर्म परमो भव. तुला अभ्यास पण जमत नाही ना, एक काम कर, तू जे काही कर्म करशील बाह्य इंद्रियांद्वारे तू माझ्यासाठी कर. मदर्थमपी कर्माणी कुर्वम सिद्धिम अवापससी. असं तू बाह्य इंद्रियांद्वारे जर माझ्यासाठी कर्म केलंस तरी तुला परमसिद्धीचं परमसिद्धी प्राप्त होईल. आता मला वाटतं ऑलमोस्ट साधक ह्याच्यामध्ये येऊ शकतील. माझ्यासारखे तरी मन तर लागतच नाही, बुद्धिशास्त्राद्वारे प्रयत्न करतोय, अभ्यासरूपीचा पण प्रयत्न एवढा यशस्वी नाही आहे. ठीक आहे, बाह्य इंद्रिय ऍटलिस्ट बाहेरची इंद्रिय लावू आपण भगवंताच्या सेवेत. असं करत करत मग शक्य आहे आपल्याला की सहज आपण भगवंतांचं काही कृपा प्राप्त. आणि हळूहळू आपण मग स्मरणात्मिका भक्तीपर्यंत आपण पोहोचू शकतो. कारण अनादिकालापासून हा स्वभाव एवढा विचित्र आहे की आपल्याला नेहमीच पाचवी वृत्तींकडे घेऊन चाललेला आहे. पण श्रद्धा केवळ एक श्रद्धा असल्यामुळं आपण वाचलेलो आहे. आणि भगवंत तोपर्यंत रक्षण देतात जोपर्यंत त्याची श्रद्धा चांगली. एकदा श्रद्धेमध्ये गडबड झाली की भगवंत त्याची भौतिक इच्छा पूर्ण करतात आणि तो विचलित होऊ शकतो या पाथवरनं जर त्याच्या श्रद्धेमध्ये गडबड आली तर. जर स्वभावामध्ये काही कितीही त्याचे अनर्थ असू दे, भगवंत काळजी करू नको. भगवंत म्हणतात मी ते नीट करतो. पण श्रद्धेमध्ये चुकून देखील आणायचं नाही. म्हणून भक्ताने स्वभावाद्वारे श्रद्धेने शरीराद्वारे कायावाचे म्हणतात ना वैष्णवेर गुणग्राही न देखाय दोष काया मन वाक्य करे वैष्णव संतोष. काया मन वाक्याद्वारे सतत आपण प्रयत्न केला पाहिजे कशा प्रकारे मी वैष्णवांना संतोष ठेवेल. आणि पुन्हा वर्णन येतं श्रीदामाचरण पुण्य सांगितलेलं हे सीसीमध्ये तर नाही पण कुठे त्यांनी वाचलेला हा श्लोक यद्यपि गौरराय सैलीला करे कोण कोण भाग्यवान देखी बार पारे. सर्वदा आपण दोष करहो स्मरण स्वप्ने ओ परेर दोष ना करो चिंतन. अरे बाबा स्वप्नात पण दुसऱ्याचं दोषाचं चिंतन नको करू. एकदम डेंजर, एकदम खतरनाक. सतत जर स्मरण करायचं असेल तर आपल्या दोषांचं स्मरण करा. आणि जो सतत काय प्रगतीचं लक्षण, हेच आहे प्रगतीचं लक्षण. तो सतत सतत आणि सतत प्रत्येक ठिकाणी स्वतःचे दोषच बघतो. हे जेव्हा दोष पाहतो तो आपण कही न ज्ञान अयोग्यता बुद्धी इसी मे ही प्रेम इसी मे ही सर्व सिद्धी. नेहमी तो बघतो अयोग्य स्वतःला पाहतो. मी एकदम थडकला असे माझी अजिबात योग्यता नाही. मी आता इंचार्ज सांगितलं ना मी झालं तसंच पाहिजे कर. बोमालला गेलं भजन सगळं तिकडं भजन गेलं तिकडं. असं हे खतरनाक आहे हे. कारण बघा आज हे आपल्यापैकी सगळे शुद्ध वैष्णव आहेत आज सगळे कृष्ण भक्तीमध्ये लागलेले आहेत. 100% आज ना उद्या ह्या नाही, पुढच्या जन्मी कुठल्या तर जन्मी 3-4 जन्मी 100% जातील धामात, म्हणजे ते शुद्ध वैष्णव आहेत. आणि अशांचे जर चरणे आपण अपराध करू तर काय कृष्ण सोडतील का आपल्याला? नाही सोडणार. भावभक्तीवरचा व्यक्ती गायब होतात सगळे भाव. भाव स्तरावरचा गेलेला व्यक्ती केवळ वैष्णव अपराधमुळे येऊ शकतो खाली. अतोश्रद्धा साधुसंग भजन क्रिया अनर्थ निवृत्ती, अनर्थ निवृत्ती करत करत सगळे अनर्थ निवृत्तीमध्ये असू शकू आपण. त्यानंतर भगवंत काय करतात पाहून निष्ठेने आपण भजन करतो. निष्ठा पाहून भगवंत रुची देतात, रुची दिल्यानंतर आसक्ती पण देतात, आसक्ती दिल्यानंतर मग भाव देतात. त्या भावस्तरावरती भगवंताची आल्हादनी शक्ती प्रकट होते, ती मदत करते. आणि आल्हादनी शक्ती संमिश शक्ती प्रकट होते की जे ज्ञान प्रकट होतं माझा आणि भगवंताचा काय संबंध आहे. आणि मग आल्हादनी शक्ती प्रकट होते, तिच्याशी संबंध जोडला जातो. आणि त्या शक्तीद्वारे हा साधक खऱ्या अर्थानं भगवंताच्या भक्तीचा गोडवा प्राप्त करतो, श्रीकृष्णांना आकर्षित करतो. शेवटचं सांद्रनन विशेषात्मा कंपोज्ड विथ अ स्पेशल कंडेन्स्ड ब्लिस म्हणतात त्याला इंग्लिशमधनं, एकदम गाढा आनंद तो अनुभवतो आणि श्रीकृष्णांना आकर्षित करतो. तर हे आहे शेवटचं. अशा स्तराला गेलेला साधक भाव सर्वांचा केवळ वैष्णव अपराधामुळे येतो खाली. म्हणून ऐका आता तुकाराम महाराज काय म्हणतात वैष्णव याच्याबद्दल, खतरनाक सांगतात. पहिलं त्यांची हे सांगतो बघा, संत चरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव. हे मी स्वतः अनुभव घेतला, इवन आपल्या भक्त समागम थोडं हरी बोल हरे कृष्णा चांगलं संबंध ठेवा हळूहळू, खूप बरं वाटतं. आणि थोडं होऊ द्या वर खाली, थोडं वाजू द्या बघा. दुसऱ्या दिवशीचा हरी बोल जप, हरी बोल दुसऱ्या दिवशीचा बघा. हे एकदम प्रॅक्टिकल सिम्पटम आहेत. तर संत चरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव. तुका म्हणे संत सेवा माझ्या पूर्वजांचा ठेवा. अरे माझ्या पूर्वजांचा ठेवा, हे सगळे संत आहेत, केवळ मी भोंदू आहे, खोटं नाही सांगत. कारण कृष्ण कृष्णाला शरण गेला म्हणजे तो एक गेला तो अतिशय महान वैष्णव आहे. संत चरण लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. वासनेचं बीज फसमसत होतं त्यांची चरण रस जर लागले आपल्या अंगाला तर. मग रामनामी उपजी आवडी सुख घडोघडी वृद्धी पावे. मग हरिनामामध्ये रुची वाढते. एवढी पावर आहे संतांच्या चरणामध्ये. म्हणून बघा एक स्वतः महाप्रभू जेव्हा काय पात्र पात्र नादी की नाही स्थान स्थान येई दे कितार दे करे प्रेमदान. पात्र पात्र नाही बघितलं, जे भेटल त्याला कृष्ण दान प्राप्त केलं. महाप्रभू जिथनं गेले तिथे चरण धूळ घ्यायचे, ते खड्डे पाडायचे तिथं त्या जागी. आणि डायरेक्ट चरणाला स्पर्श झाल्यांच्या चरण धुळला की डायरेक्ट कृष्ण प्रेम. आणि त्या लोकांनी ज्यांना ते कृष्ण प्रेम प्राप्त झालं, त्यांना ज्या लोकांचा स्पर्श झाला ते लोक कृष्ण प्रेमाला प्राप्त झाले. असे गावच्या गाव महाप्रभूंच्या वेळी कृष्ण भक्त झाले. म्हणून मी सध्या आजकाल सारखा विचार होते की महाप्रभू तुम्ही असताना हा दुर्दैवी जीव कुठं होता? कुठेतरी चुकून तरी स्पर्श झाला असतं तरी कृष्ण प्रेम प्राप्त नसतं का झालं, नाही का? पण ठीक आहे, त्यांचे चरण धूळ ज्यांना प्राप्त झाले त्यांची हवा चुकून आम्हाला लागली, म्हणून आज आपण इथं आहे असं एक भाव काही दिवसांपासून येतोय. एनिवे, तर संत संगती न करावा वास. आता हे खतरनाक आहे बघा. एक सिद्धांत मी महाराजांचे जे अभंग सांगतो ते सिद्धांत रूपामध्ये सांगतोय. रसाच्या दृष्टीने नका बघू, रसाच्या दृष्टीने त्यांचा ऐश्वर भाव आहे वैकुंठाचा, पण सिद्धांत पकडा. कारण आपला रस गोलोकचा आहे. संत संगी न करावा वास एखादे गुणदोष अंगा येते. जर तुम्हाला वाटतंय संघामध्ये मला गुणदोष पाहतोय मी, नका करू तिथं वास. मग काय करायचं, जायचं लांब? नाही. मग त्या दोषा नाही परिहार होय अपहार सुकृताचा. तुमचं जे काही सुकृत इकट्ठा गोळा केलंय ना सगळं नष्ट होणार, जेवढा काही माळा केल्यात सगळ्या भस्मसात. म्हणून गुरुचा त्या मदय प्रभू खूप छान सिद्धांत सांगतात त्यांच्या प्रवचन. ते खूप सुंदर पॉईंट सांगितला, कसा करायचा संघ भक्तांचा गुरूंचा, लय जवळ पण नाही लय लांब पण नाही. जवळ गेला अग्नीचा कोळसा, लय लांब गेला कुडकुड करून मरणार थंडीने. सुरक्षित अंतर ठेवा, हॅव अ सेफ डिस्टन्स. म्हणून जर दोष जर पाहिला, दोष जर केला काय, त्याला परिहार नाहीये. अख्ख्या तिन्ही लोका 14 लोकांमध्ये त्याला कुठं स्थान नाहीये, उपाय नाहीये कुठंच कशाचाच. त्याने काय होणार आहे, अपहार सुकृतीचा, सगळ्या सुकृती तुमच्या नष्ट होणार आहेत आणि भजनामध्ये रस येणार नाही, डुकल्या हाणणार मग जपामध्ये. तुका म्हणे नमस्कारावे दुरुण, अंतरी धरण राहे रूप. लांबणं नमस्कारा, प्रभूजी दंडवत प्रणाम, हरी बोल, अंतर ठेवा सुरक्षित, ते चांगले आपल्यासाठी. आणि काय सांगतात ते, आत्मचर्चा नाही जेथे अंगी लाव आगी लागुनी लावणी द्यावे चर्चा. जिथं आत्मचर्चा नाही ना चालत, ते म्हणतात आग लावून द्या त्या चर्चेला. आत्मचर्चा नाही जेथे अगी लावणी द्यावी तेथे. तुका म्हणे नाही चित्ता समाधान काही, समाधान आहे. म्हणून दुपारचं आपलं सिद्धामचरण बहुत सुंदर चैतन्य भाग प्रभुपाद लीलामृत वाचत असतात. तर अशा प्रकारचं हे वर्णन आहे. आणि एक शेवटचं सांगून मी थांबतो इथं. चतुश्लोकी गीता घ्यायची होती पण वेळ संपला, तर एक शेवटचं सांगून इथं विराम देतो. की ते सांगतात भजन सिद्ध केव्हा होईल. हा बघा, भाव भक्ती वादे करावे कीर्तन, आशा बधी मन करू नये, अन्न पाणी धन द्रव्य नारायण, विठ्ठल वाचून बोलू नये, त्याच्याशिवाय काही बोलायचं नाही. सप्रेम करावे देवाचे चिंतन, भय द्या सोडून शरीराचे, तरी मग जोडे विठ्ठल निधान, केलिया कीर्तन सिद्ध पावे, तेव्हा सिद्ध होणारे कीर्तन. हे बेसिक कॉन्सेप्ट कुठे, शरीराचं अभिनिवेश निघला पाहिजे. आता अभिनिवेश कसला आहे, खाण्यापिण्याचा. मी माझं सांगतोय, खाण्यापिण्याचा अभिनिवेश आहे, त्यामुळं भजनामध्ये रस येत नाहीये. आणि जे मी सांगणार होतो तुम्हाला की हा हे की महत्वाचं आहे इथं जे कन्क्लुजन याचं हे सांगितलंय की दोष नाही पाहायचा आणि द्वेष नाही करायचा. ह्या जरी दोन गोष्टी केल्या, वस्तू व्यक्ती परिस्थिती, एक वस्तू हा कृष्णप्रेम देऊ शकतो आणि हा नरकात पण घेऊन जाऊ शकतो. आता मोबाईल गडबड वस्तू आहे जरा, पण लक्षात घ्या तुम्ही की कृष्णप्रेम देऊ शकतो आदर केला तर आपण त्या वस्तूचा, प्रत्येक वस्तूचा एकदम आदराने. ती भावना संत झालं त्याचं चालणं बोलणं त्याचा आचार, तो चालला नुसतं बघितलं तरी भक्त त्याच्या दृष्टीने होतात, त्याला पाहिलं तरी लोक पाहून भक्त होतात, हे त्याचं आचरण असतं. जिथं जाईल तिथं वस्तू व्यक्ती परिस्थिती, सगळ्यांप्रती आदर, कुठं दोष बुद्धी नका ठेवू, हे सगळे अनर्थ माझ्यामध्ये आहेत. म्हणून तुम्हा सर्वांची चरणरज मी डोक्याला लावण्याच्या एक अभिलाषा करतो आणि मला आशीर्वाद द्या. नुसतं बोलतोय पण माझ्यामध्ये हे गुण येतील. आणि प्रभुपादांच्या कृपेने आपल्याला सर्व ही अप्रतिम असा भक्तीचा मार्ग मिळालेला आहे. शेवटपर्यंत आपण याच्यामध्ये टिकून राहून जो काही कृष्ण प्रेमाचं जे आपलं ध्येय आहे, साधन भक्तीमध्ये हे साधन आणि साध्य एकच ह्या भक्तीमध्ये आपल्याला मिळालेलं आहे की जे ज्ञानी कर्मी योगी कुणालाच हे शक्य नाही आहे, पण ते आपल्याला इथे भेटलंय. तर बस त्याचा साक्षात्कार व्हावा, कुणाचा अपराध होऊ नये आणि त्या अंतिम ध्येय प्राप्त व्हावं, असं सर्व वैष्णवांच्या चरणी प्रार्थना करतो. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. गणतरा श्रीमद भागवत महापुराण की, श्री प्रभुपाद की जय.